हेलो। हाँ
बसले है
बोला।
अच्छा गुड मॉर्निंग अमोल सॉन्ग बोलत होते परासले
हाँ बोला। हाँ बोला।
काही पुढच्या आठवड्यात वगैरे काही येण्याचे चान्सेस आहेत आपले म्हणजे विजिट करणार पुण्यात?
नाही आता ते हे करावं लागेल ना त्याला पास पास ते कुठल्या रिजनला घ्यायचं देणार नाही पास।
अच्छा नाही देणार का? ओके हॅलो
हा बोला।
मग केव्हा साधारण तुम्ही परत केव्हा जाणार आहात आपण?
मी 17 तारखेला
17 जुलैला। ओके
हा
ओके मग त्याच्या आधी नाही लावणार का आपल्याला विजिटला?
तेच जर म्हणजे बघूया गव्हर्नमेंट काय रूल्स वगैरे कमी करत असेल
ओके
येऊन जाऊन गव्हर्नमेंट याच्यावर डिपेंड आहे ना पास म्हणजे इंटरस्टेट मुवमेंट कसं काय
नाही इंटरस्टेटला प्रॉब्लेम आहे सिटीला नाही आहेत डिस्ट्रिक्टला काही प्रॉब्लेम नाही स्टेट क्रॉस करायचं असेल तर मग ते बरेच रूल्स रेग्युलेशन आहेत।
नाही नाही डिस्ट्रिक्टला तर बिलकुल आता हेच आहे ना परवानगी नाही सातारा तर तुम्ही आता यायला पास तर कंपल्सरीच आहे पास पण मेडिकल मध्ये जास्त इमर्जन्सी किंवा सर्व्हिसेस वाले न देतात
बघा म्हणजे मी काय फोर्स करत नाहीये शेवटी इज इम्पॉर्टंट मी एक जस्ट पुढच्या आठवड्यात म्हणजे फोन करीन जर जमलं रूल्स रेग्युलेशन चेंज होत असेल तर
रिलॅक्सेशन काय भेटत असेल तर मग येऊन जाईल
चालेल ओके थँक्यू टेक केअर।